जय जय रघुवीर समर्थ। दशक दहावा, समास पहिला, अंतकरण एक। श्रीराम सकळांचे अंतकरण एक किंवा एक नव्हे अनेक, ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे श्रीराम। ऐसे श्रोतयाने पुसिले अंतकरण एक की वेगळाले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती श्रीराम। समस्तांचे अंतकरण एक निश्चयो जाणावा नेमक, हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपिला श्रीराम। श्रोता म्हणे वक्तयासी अंतकरण एक समस्तासी, तरी मिळेना एक एकाशी काये निमित्त श्रीराम। एक जेविता अवघे धाले, एक निवता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजेत की श्रीराम। एक दुःखी एक सुखी एक दुःखी, ऐसे वर्तते लोकी की एका अंतकरणाची ओळखी कैशी जाणावी श्रीराम। जनी वेगळाली भावना कोणास कोणीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही श्रीराम। अंतकरण एक असते तरी एकाचे एकास कळो येते, काही चोरिताच न येते गौप्य गुह्य श्रीराम। या कारणे अनुमानेना अंतकरण एक हे घडेना, विरोध लागला जना काये निमित्त श्रीराम। सर्प डसाया येतो प्राणी भेवूनि पळतो, एक अंतकरण तरी तो विरोध नसावा श्रीराम। ऐसी श्रोतयाची आशंका वक्ता म्हणे चळो नका, सावध होऊन ऐका निरूपण श्रीराम। अंतकरण म्हणिजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव, देहरक्षणाचा उपाव जाणती कळा श्रीराम। सर्प जाणून डंखू आला, प्राणी जाणून पळाला, दोहीकडे जाणिवेला बरे पाहा श्रीराम। दोहीकडे जाणिवेशी पाहिले तरी अंतकरण एकची झाले, विचारिता प्रत्यया आले जाणीव रूपे श्रीराम। जाणीव रूपे अंतकरण सकळांचे एक हे प्रमाण, जीव मात्रास जाणपण एकची असे श्रीराम। एके दृष्टीचे देखणे, एके जिव्हेचे चाखणे, ऐकणे स्पर्शणे वास घेणे सर्वत्रास एक श्रीराम। पशु पक्षी किडा मुंगी जीव मात्र निर्माण जगी, जाणीव कळा सर्वा लागी एकची आहे श्रीराम। सर्वास जळते शीतळ, सर्वास अग्नि तेजाळ, सर्वास अंतकरण केवळ जाणती कळा श्रीराम। आवडे नावडे ऐसे झाले तरी हे देव स्वभावावरी गेले, परंतु हे कळोवाले अंतकरण योगे श्रीराम। सर्वांचे अंतकरण एक ऐसा निश्चयो निश्चयात्मक, जाणती याचे कौतुक चहूकडे श्रीराम। इतुकेन फिटली आशंका आता अनुमान करू नका, जाणणे तितुके ऐका अंतकरणाचे श्रीराम। जाणून जीव चारा घेती, जाणून भीती लपती, जाणून या पळोन जाती प्राणी मात्र श्रीराम। किडा मुंगी पासून ब्रह्मादिक समस्तास अंतकरण एक, ये गोष्टीचे कौतुक प्रत्ये जाणावे श्रीराम। थोर लहान तरी अग्नी, थोडे बहुतरी प्राणी, न्यून पूर्ण तरी प्राणी अंतकरणे जाणती श्रीराम। कोठे उणे कोठे अधिक परंतु निज समासला एक, जंगव प्राणी कोणी एक जाटिल्या विण नाही श्रीराम। जाणीव म्हणिजे अंतकरण, अंतकरण विष्णूचा अंश जाण, विष्णू करितो पाळण येणे प्रकारे श्रीराम। नेणता प्राणी संहारतो, नेणीव तमोगुण बोलिजेतो, तमोगुणे रुद्र संहारितो येणे प्रकारे श्रीराम। काही जाणीव काही नेणीव हारजो गुणाचा स्वभाव, जाणता नेणता जीव जन्मास येती श्रीराम। जाणीवेने होते सुख, नेणीवेने होते दुःख, सुख दुःख आवश्यक उत्पत्ती गुणे श्रीराम। जाणण्या नेणण्याची बुद्धी, तोची देही जाणावा विधी, स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्ती करता श्रीराम। ऐसा उत्पत्ती स्थिती संहार, प्रसंगे बोलिला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यय पाहावा श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतकरण एक नाम समास पहिला। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक दहावा समास दुसरा, देह आशंका। श्रीराम स्वामीने विचार दाखविला, येथे विष्णूचा अभाव दिसून आला, ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही श्रीराम। उत्पत्ती स्थिती संहार, ब्रह्मा विष्णू महेश्वर, याचा पाहता विचार प्रत्ययो नाही श्रीराम। ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा, येथे प्रत्ययो नाही त्याचा, पालन करता विष्णू चौभुजांचा, तोही ऐकोन जाणे श्रीराम। महेश संहार करितो, हाही प्रत्ययो कैसा येतो, लिंग महिमा पुराणी तो विपरीत बोलिला श्रीराम। मूळ मायेस कोण केले, हे तो पाहिजे कळले, तिन्ही देवांचे रूप झाले ऐलीकडे श्रीराम। मूळ माया लोक जननी, तये पासून गुणक्षोभिणी, गुणक्षोभिणी पासून त्रिगुणी जन्म हे देवा श्रीराम। ऐसे बोलती शास्त्रकारक आणि प्रवृत्तीचेही लोक, प्रत्यये पुसता कित्येक अकांत करीती श्रीराम। म्हणून त्यास पुसावेना, त्याचेन प्रत्ययो आणवेना, प्रत्यये विण प्रयत्न नाना ठकाठकी श्रीराम। प्रचिती वीण वैद्य म्हणवी, उगीच करी उठा ठेवी, तया मूर्खाला गोवी प्राणीमात्र श्रीराम। तैसाच हाही विचार, प्रत्यये करावा निर्धार, प्रत्यये नसता अंधकार गुरुशिष्यांशी श्रीराम। बरे लोकास काये म्हणावे, लोक म्हणती तेची बरवे, परंतु स्वामीने सांगावे विशद करूनी श्रीराम। म्हणो देवी माया केली, तरी देवांची रूपे मायेत आली, जरी म्हणो मायेने माया केली तरी दुसरी नाही श्रीराम। जरी म्हणो भूती केली, तरी ते भूतांचीच वळली, म्हणावे जरी प्रब्रह्मे केली तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही श्रीराम। आणि माया खरी असावी, तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी, माया मिथ्या ऐसी जाणावी तरी कर्तृत्व केईचे श्रीराम। आता हे अवघेची उगवे, आणि मनास प्रत्यये फावे, ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे श्रीराम। वेद मातृका वीण नाही, मातृका देहा वीण नाही, देह निर्माण होत नाही देहा वेगळा श्रीराम। तया देहामध्ये नरदेहो त्या नरदेहात ब्राह्मण देहो, तया ब्राह्मण देहास पाहो अधिकार वेदी श्रीराम। असो वेद कोठून जाले, देह कास याचे केले, देव कैसे प्रकटले कोण्या प्रकारे श्रीराम। ऐसा बळावला अनुमान, केले पाहिजे समाधान, वक्ता म्हणे सावधान होई आता श्रीराम। प्रत्यये पाहाता साकडी, अवघी होते विघडा विघडी, अनुमानिता घडी ने घडी काळ जातो श्रीराम। लोकधाटी शास्त्र निर्णये, येथे बहुधा निश्चये, म्हणून या एक प्रत्यये येणार नाही श्रीराम। आता शास्त्राची भीड धरावी, तरी सुटे नाही गथागोवी। गथागोवी हे उगवावी तरी शास्त्र भेदे दिसे श्रीराम। शास्त्र रक्षून प्रत्यये आणिला, पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला। शहाणा मूर्ख समदाविला एका वचने श्रीराम। शास्त्रीच पूर्वपक्ष बोलिला, पूर्वपक्ष म्हणावे लटक्याला। विचार पाहता आम्हाला शब्द नाही श्रीराम। तथापि बोलो काही एक शास्त्र रक्षून कौतुक। श्रोती सादर विवेक केला पाहिजे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंका नाम समास दुसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक दहावा समास तिसरा देह आशंका शोधन। श्रीराम उपाधी वीण जे आकाश तेच ब्रह्म निराभास। ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला श्रीराम। तू मूळ मायेचे लक्षण वायो स्वरूपची जाण। पंचभूते आणि त्रिगुण वायो आंगी श्रीराम। आकाशापासून वायो झाला तो वायोदेव बोलिला। वायोपासून अग्नी झाला तो अग्निदेव श्रीराम। अग्निपासून झाले आप ते नारायणाचे स्वरूप। आपापासून पृथ्वीचे रूप ते बीजाकारे श्रीराम। ते पृथ्वीचे पोटी पाषाण बहुदेवांचे लक्षण। नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी श्रीराम। नाना वृक्ष मृत्तिका प्रचित रोकडी विश्वलोका। समस्त देवांचा थारा एका वायो मध्ये श्रीराम। देव यक्षिणी कात्यायणी चामुंडा जखिणी मानविणी। नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वे श्रीराम। पुरुष नामे कित्येक देव असती अनेक। भूते देवते नपुषक नामे बोलिजेती श्रीराम। देव देवता देवते भूते पृथ्वी मध्ये असंख्याते। परंतु या समस्ताते वायो स्वरूप बोलिजे श्रीराम। वायो स्वरूप सदा असणे प्रसंगे नाना देह धरणे। गुप्त प्रकट होणे जाणे समस्तासी श्रीराम। वायो स्वरूपे विचरती वायो मध्ये जगज्योती। जाणती कळा वासना वृत्ती नाना भेदे श्रीराम। आकाशापासून वायो झाला तो दो प्रकारे विभागला। सावधपणे विचार केला पाहिजे श्रोती श्रीराम। एक वारा सकळ जाणती एक वायोमधील जगज्योती। जगज्योतीच्या अनंतमूर्ती देवदेवतांच्या श्रीराम। वायो बहुत विकारला परंतु दो प्रकारे विभागला। आकार विचार ऐकिला पाहिजे तेजाचा श्रीराम। वायोपासून तेज झाले उष्ण शीतळ प्रकाशले। द्विविध रूप ऐकिले पाहिजे तेजाचे श्रीराम। उष्णापासून झाला भानू प्रकाशरूप दैदीप्यमानो। सर्वभक्षक हुताशनु आणि विद्युल्लता श्रीराम। शीतळापासून आप अमृत चंद्र तारा आणि शीत। आता परिसासावचित्त होऊन श्रोते श्रीराम। तेज बहुत विकारले परंतु द्विविधाच बोलिले। आप ही द्विविधाच निरोपिले आप आणि अमृत श्रीराम। एके पृथ्वीचा विचार पाषाण मृत्तिका निरंतर। आणि एक दुसरा प्रकार सुवर्ण परिसनाना रत्ने श्रीराम। बहुरत्ना वसुंधरा कोण खोटा कोण खरा। अवघे कळे विचारा रूढ होता श्रीराम। मनुष्ये कोठून जाली हे मुख्य आशंका राहिली। पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंका शोधन नाम समास तिसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक दहावा समास चौथा बीज लक्षण। श्रीराम, आता पाहो जाता उत्पत्ती, मनुष्यापासून मनुष्ये होती, पशुपासून पशुनिपदती, प्रत्यक्ष आता श्रीराम। खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे, नाना प्रकारीची शरीरे शरीरापासून होती श्रीराम। प्रत्यक्षास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखोन आडराण घेऊच नये श्रीराम। विपरीतापासून विपरीत होती, परी शरीरेची बोली जेती, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही श्रीराम। तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासियाची कोणे केली, जेणे केली त्याची निर्मिली काया कोणे श्रीराम। ऐसे पाहाता उदंड लांबले, परीमुळी शरीर कैसे झाले, कासयाचे उभारिले कोणे कैसे श्रीराम। ऐसी हे मागील आशंका, राहात गेली ते एका, कदापि जाजू घेऊ नका प्रत्ययो आलियाने श्रीराम। प्रत्ययोची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण विश्वासासी श्रीराम। ब्रह्मी मूळ माया जाली, तेची अष्टधा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालवली मूळ माया श्रीराम। ते मूळ माया वायो स्वरूप, वायो मध्ये जाणिवेचे रूप, तेची इच्छा परी आरोप, ब्रह्मी न घडे श्रीराम। तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला, आत्मा निर्गुण संचला शब्दातीत श्रीराम। आत्मा निर्गुण वस्तु ब्रह्म, नाम मात्र तितुका भ्रम, कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही श्रीराम। तथापि याग्रहे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी कुंथिला, तरी ते तुटेना श्रीराम। तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लाविती विकार, विकार नाशे निर्विकार, जैसे तैसे श्रीराम। आता ऐका प्रत्ययो, जाणोनी धरावा निश्चयो, तरीच पाविजे जयो अनुभवाचा श्रीराम। माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर, ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीच बोलिजे श्रीराम। तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला, ब्रह्मा विष्णु महेश उपजला तयेठाई श्रीराम। सत्वरज आणि तम हे त्रिगुण उत्तमोत्तम, यांच्या स्वरूपाचा अनुक्रम मागा निरोपिला श्रीराम। जाणता विष्णु भगवान, जाणता नेणता चतुरानन, नेणता महेश पंचानन, अत्यंत भोळा श्रीराम। त्रिगुण त्रिगुणी कालवले, कैसे होते होती वेगळाले, परी विशेष न्यून भासले ते बोलावे लागती श्रीराम। वायो मध्ये विष्णु होता, तो वायो स्वरूपचि तत्वता, पुढे जाला देह धरता चतुर्भुज श्रीराम। तैसाच ब्रह्मा आणि महेश, देह धरिती सावकास, गुप्त प्रकट होता तयास वेळ नाही श्रीराम। आता रोकडी प्रचीती, मनुष्ये गुप्त प्रकटती, मात्या देवांच्याच मूर्ती सामर्थ्यवंत श्रीराम। देव देवता भूते देवते, चढते सामर्थ्य आहे तेथे, येणेची न्याये राक्षसाते सामर्थ्य कळा श्रीराम। झोटिंग वायो स्वरूपासती, सवेच खुळखुळा चालती, खोबरी खारिका टाकून देती अकस्मात श्रीराम। अवघेचि न्याल अभावे तरी ते बहुते कास ठावे आपुल्याला अनुभवे विश्वलोकी जाणती श्रीराम मनुष्ये धरिती शरीरवेश नाना परकाया प्रवेश मातो परमात्मा जगदीश कैसा न धरी श्रीराम म्हणोनी वायो स्वरूपे देह धरिले ब्रह्मा विष्णू महेश जाले पुढे तेच विस्तारले पुत्रपौत्री श्रीराम अंतरीच स्त्रिया कल्पिल्या तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या परी तयापासून प्रजा निर्मिल्या नाही तकदा श्रीराम इच्छून पुत्र कल्पिले ते प्रसंगी निर्माण झाले येणे प्रकारे वर्तले हरिहरादिक श्रीराम पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली इछे सरीसी सृष्टी झाली जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे श्रीराम नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले इछे सरीसे निर्माण झाले अवघे जोडेचे उदेले अंडज जारजादिक श्रीराम येक जळस्वेदापासून झाले ते प्राणी स्वदेज बोलिले येक वायो करिता जाले अकस्मात उद्विज श्रीराम मनुष्याची गौड विद्या राक्षसांची ओडंबरी विद्या ब्रह्मयाची सृष्टी विद्या येणे प्रकारे श्रीराम काही एक मनुष्यांची त्याहून विशेष राक्षसांची त्याहून विशेष ब्रह्मयाची सृष्टी विद्या श्रीराम जाणते नेणते प्राणी निर्मिले वेद वेदोन मार्ग लाविले ब्रह्मयाने निर्माण केले येणे प्रकारे श्रीराम मग शरीरापासून शरीरे सृष्टी वाढली विकारे सकळ शरीरे येणे प्रकारे निर्माण झाली श्रीराम येथे आशंका फिटली सकळ सृष्टी विस्तारली विचार पाहता प्रत्यया आली यथान्वये श्रीराम ऐसी सृष्टी निर्माण केली पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळली हेही विवंचना पाहिली पाहिजे श्रोती श्रीराम सकळ प्राणी निर्माण झाले ते मूळ रूपे जाणून पाळिले शरीरे दैत्य निर्दाळिले नाना प्रकारींचे श्रीराम नाना अवतार धरणे दुष्टांचा संहार करणे धर्म स्थापाया कारणे विष्णूस जन्म श्रीराम म्हणून धर्मस्थापनेचे नर तेची विष्णूचे अवतार अभक्त दुर्जन रजनीचर सहजची झाले श्रीराम आता प्राणी जे जन्मले ते नेणोन संहारले मूळ रूपे संहारिले येणे प्रकारे श्रीराम शरीरे रुद्र खवळेल तै जीवसृष्टी संहारेल अवघे ब्रह्मांडची जळेल संहार काळी श्रीराम एवं उत्पत्ती स्थिती संहार यांचा ऐसा आहे विचार श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे श्रीराम कल्पांती संहार घडेल तोची पुढे सांगिजेल पंच प्रळय ओळखेल तोची ज्ञानी श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बीज लक्षण नाम समास चौथा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक दहावा समास पाचवा पंच प्रलय निरूपण श्रीराम ऐका प्रलयाचे लक्षण पिंडी दोन्ही प्रलये जाण एक निद्रा एक मरण देहांत काळ श्रीराम देह धारक तिन्ही मूर्ती निद्रा जेव्हा संपादिती तो निद्रा प्रलय श्रोती ब्रह्मांडीचा जाणावा श्रीराम तिन्ही मूर्तीस होईल अंत ब्रह्मांडास मांडेल कल्पांत तेव्हा जाणावा नेमस्त ब्रह्म प्रलय झाला श्रीराम दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी चारी प्रलय नवखंडी पाचवा प्रलय उदंडी जाणीजे विवेकाचा श्रीराम ऐसे हे पाचही प्रळये सांगितले येथान्वये आता हे अनुभवासये ऐसे करू श्रीराम निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे सुषुप्ती अथवा स्वप्नवरे अकस्मात आंगी श्रीराम या नाव निद्रा प्रळये जागृतीचा होये क्षये आता एक देहांत समये म्हणजे मृत्यू प्रळये श्रीराम देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती तेणे पंच प्राण जाती व्यापार सांडून श्रीराम तिकडे गेला मन पवनो इकडे राहिली नुसती तनु दुसरा प्रळये अनुमानो असे चिना श्रीराम तिसरा ब्रह्मा निजेला तो हा मृत्यलोक ओळा झाला अवघा व्यापार खुंटला प्राणीमात्रांचा श्रीराम तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश वायो चक्री करीती वास कित्येक काळ जाता ब्रह्मयास जागृती घडे श्रीराम पुन्हा मागुती सृष्टी रची विसंचिले जीव मागुते संची सीमा होता आयुष्याची ब्रह्म प्रळय मांडे श्रीराम शतवरुषे मेघ जाती तेणे प्राणी मृत्य पावती असंभाव्य तर्के क्षीती मर्यादे वेगळी श्रीराम सूर्य तपे बारा कळी तेणे पृथ्वीची होय होळी अग्नी पावता पाताळी शेष विषवमी श्रीराम आकाशी सूर्याच्या ज्वाळा पाताळी शेष विषम वमी गरळा दोही कडून जळता भूगोळा उरी कैची श्रीराम सूर्यास खडतरता चढे हलकालोळ चहूकडे कोसळती मेरूचे कडे घडघडायमान श्रीराम अमरावती सत्यलोक वैकुंठ कैलासादिक याही वेगळे नाना लोक भस्मोन जाती श्रीराम मेरू अवघाची घसरे तेथील महिमाच बोसरे देव समुदाय वावरे वायो चक्री श्रीराम भस्म जालिया धरत्री प्रजन्य पडे शुंडाधारी महीविरे जळांतरी निमिष मात्रे श्रीराम पुढे नुसते उरेल जळ तयास शोषील अनळ पुढे एकवटती ज्वाळ मर्यादे वेगळे श्रीराम समुद्रीचा वडवा नळ शिवनेत्रींचा नेत्रा नळ सप्तकंचुकींचा आवारणा नळ सूर्य आणि विद्युल्लता श्रीराम ऐसे ज्वाळ एकवटती तेणे देव देह सोडिती पूर्वरूपे मिळोन जाती प्रभंजनी श्रीराम तो वारा झडपी वैश्वानर वन्ही विझेल एकसरा वायो धावे सैरावैरा परब्रह्मी श्रीराम धूम्र वितुळे आकाशी तैसे होईल समीरासी बहुतांमध्ये थोडियासी नाश बोलिला श्रीराम वायो वितुळताच जाण सूक्ष्म भूते आणि त्रिगुण ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी श्रीराम तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली शुद्ध सारांश उरली स्वरूपस्थिती श्रीराम जितुकी काही नामाभिधाने तये प्रकृतीचे निगुणे प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे श्रीराम प्रकृती असता विवेक कीजे त्यास विवेक प्रळये बोलिजे पाचही प्रळय बोजे तुज निरोपिले श्रीराम इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे पंच प्रळय निरूपण नाम समास पाचवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।